नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. निती आयोगाच्या बसकेंत विकसीत भारतच्या ध्येया खातीर केंद्र आनी राज्यांच्या एकत्रीत प्रयत्नांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो आनी म्हणले की जग सध्या अनिश्चितता आनी अस्थिरतेच्या काळांतल्यान वता तरी भारत आत्मविश्वास आनी दृढ निश्चयान आपल्या विकासाच्या मार्गार वाटचाल करता.
के 12 वर्षों की उपलब्धियों की एक और विशेषता है, हमें ये उपलब्धियां वैश्विक अस्थिरता और अशांति के दौर में हासिल हुई है. दुनिया के बड़े बड़े देशों की अर्थव्यवस्थाएं संघर्ष कर रही है, तब भी 2025-26 में भारत ने 7.7% की ग्रोथ रेट हासिल की है और पिछला क्वार्टर तो जो 31 मार्च को खत्म हुआ उसमें भी भारत की ग्रोथ 7.8% रही है.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या 11व्या बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हणले की भारत जेव्हा विकसित भारताचे ध्येय साध्य करपाच्या दिशेन वाटचाल करता त्यांना केंद्र आणि राज्यांची एकत्रित जबाबदारी चढ वाटता. नीती आयोग सहकार्याखातीर एक व्यासपीठ म्हणून महत्वाची भूमिका निभावंक शकता, हाका लागून राज्यांक एकामेका वांगडा कल्पनांची देवाणघेवाण करपाक मेळटली आनी विकसीत भारताच्या ध्येया खातीर एकत्रितपणान काम करपाक मेळटले अशें तांणी सांगलें. विकसीत भारत एट 2047 खातीर सर्वसमावेशक मानवी विकास आसा, हातूंत वय, प्रदेश, लिंग किंवा सामाजीक आर्थिक फाटभूंय हाचो विचार न करता प्रत्येक भारतीयाच्या कल्याणार आनी विकासार भर दिला. सरकारान इथेनॉल मिश्रीत पेट्रोलाच्या कांय प्रकारावेले उत्पादन शुल्क माफ केला. केंद्रीय वित्त मंत्रालयान एका अधिसुचोवणेवरवी जाहीर केले की 22%, 25%, 27% आनी 30% इथेनॉलाचे मिश्रण आशिल्ल्या पेट्रोलाक केंद्रीय उत्पादन शुल्कातल्यान सूट दिल्या. मंत्रालयान सांगले की आता ह्या चारूय प्रकाराच्या इंधनांचेर शून्य दरान उत्पादन शुल्क आकारतले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज जयपूरातल्या आकाशवाणीच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमा वेळार राजस्थानाच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड हांगा 20 किलोवॉट क्षमतेच्या FM ट्रान्समिटराचे आभासी पद्दतीन उक्तावण केले. आता राज्यातल्या FM ट्रान्समिटराची एकूण संख्या 39 झाल्या. हे वेळार उलयताना केंद्रीय मंत्री वैष्णव हांणी मुळाव्या साधन सुविधांचेर लक्ष केंद्रीत करून शिमेच्या वाठारांनी जोडणी घटमूट करपाची सरकाराची वचनबद्धताय उक्तायली. तांणी म्हणले की आयज राजस्थानात शिमेवेल्या वाठारांक जोडपाचो व्हड उपक्रम सुरू जाला. काश्मीरा सयत देशाच्या पुराय शिमेक व्यापक जोडणी दिवपाची येवजण आसा अशें तांणी सांगले.
450 स्टेशन है पूरे प्रदेश में, उसमें से 200 स्टेशनों का काम करीब करीब पूरा होने को आया है. तो ये काम जो कि जन जन को, जैसे श्रद्धेय अटल जी ने प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना बना के गांव गांव तक सड़क पहुंचाई थी, वैसा ही आज हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी छोटे से छोटे स्टेशन पर भी अच्छा काम करने के लिए दिन रात लगे. बड़े स्टेशनों का काम तो अपनी जगह है, जयपुर में एक तरीके से लोग आते हुए स्टेशन को भी देखेंगे, जैसे हवा महल देखने जाते हैं, वैसे ही ये भी एक टूरिज्म का अच्छा अट्रैक्शन बनेगा और जनता को बहुत बड़ी सुविधाएं होंगी.
कायद्यांचे पालन सुलभ करप, कामगारांचे कल्याण बळकट करप आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करप या उद्देशान भारतान 29 केंद्रीय कामगार कायद्यांचे 4 कामगार संहितेमधी एकत्रीकरण करून व्यापक कामगार सुधारणा हातात घेतल्या. स्वित्झर्लंडात जेनिव्हा हांगा आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या पुराय सत्राक संबोधित करताना कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे हांणी ही माहिती दिली. वेगान जावपी जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक कामाक प्रोत्साहन दिवपाबाबत ILO सातत्यपूर्ण नेतृत्वाचे मंत्र्यांनी कौतुक केले. भारतीय हवामान खात्यान देशाच्या वायव्य भागात शेनवार मेरेन पावसाळे वातावरण असपाची शक्यता उक्तायला. तसेच फुडले 5-7 दिसात ईशान्य भारत आणि उपहिमालयीन अस्तंत बंगालात घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता उक्तायल्या. फाल्या बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनात यजमान इंग्लंड आणि श्रीलंका हांचे मदी ICC बायलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकाची 10वी आवृत्ती सुरू जातली. महिनोभर चलपी ही सर्त इंग्लंड आणि वेल्सात जातली आणि निमाणी मॅच 5 जुलयाक इतिहासीक लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचेर जातली. भारतीय बायलांचो पंगड आयतारा आपली पहिली मॅच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड खेळून आपली मोहीम सुरू करतलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.